नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरा विभागावरवी वेदा मणेरीकर तुमका राष्ट्रीय खबरो देता. मुखेल खबरो. अस्तंत बंगालातल्या फलटा विधानसभा मतदारसंघातल्या सहाय्यक मतदान केंद्रासहित सगळ्या 285 मतदान केंद्रांनी वेचणूक आयोगान फेरमतदान करपाचो आदेश दिला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी ऑपरेशन सिंदूर हे मोदी सरकारान निर्णायक कृतीवरवी आतंकवाद सोपोवपाच्या अखंड संकल्पाचे प्रतिबिंब अशें म्हळां. माहिती आणि प्रसारण मंत्रालयान नामनेचे गीतकार, लेखक आणि संचारण तज्ञ प्रसून जोशी हांची भारतातल्या लोकसेवा प्रसारक प्रसार भारतीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्या. पदवीपूर्व वैद्यकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाखातीरची राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षा नीट यूजी आयज जातली. सेल ब्रॉडकास्ट सिस्टम आणि कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल सारखिले तंत्रगिन्यान आपणायल्यार आपत्तीक झूज दिवपाखातीर तयार जावपाक खूप बळगे मेळटले असे केंद्रीय गृहमंत्री अमित शहान सांगला. भुवनेश्वरात इंडियन इंडोर उक्ते जोड खेळ आणि पोल वॉल्ट सर्तीत मध्य प्रदेशाचा कुलदीप कुमार आणि दादल्यांच्या पोल वॉल्टात 5.41 मीटर उडी मारून भांगरा पदक मिळायला. आता पुराय खबरो. अस्तंत बंगालातल्या फलटा विधानसभा मतदारसंघातल्या सहाय्यक मतदान केंद्रासहित सगळ्या 285 मतदान केंद्रांनी वेचणूक आयोगान परतून मतदान करपाचो आदेश दिला. फलटा विधानसभा मतदारसंघातल्या व्हड प्रमाणात मतदान केंद्रांनी मतदानाच्या वेळार वेचणुकेचे गुन्हेव आणि लोकशाय प्रक्रिया उद्ध्वस्त झाल्याचो उल्लेख आयोगान केला. या महिन्याच्या 21 तारखेक सगळ्या मतदान केंद्रांनी सकाळी 7 ते 6 मेरेन परतून मतदान जातले. मतमेजणी 24 मे दिसा जातली. अस्तंत बंगाल वेचणुकेत फकत केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांक मेजणी निरीक्षक म्हणून नेमणूक करपाचो वेचणूक आयोगान घेतिल्ल्या निर्णयात भारताच्या सर्वोच्च न्यायालयान हस्तक्षेप करपाक न्हयकार दिला. न्यायमूर्ती PS नरसिंह आणि न्यायमूर्ती जॉयमल्या बागची हांच्या खंडपीठान आयोगाच्या मार्गदर्शक तत्वांचे खरपणान पालन करचे पडटले असे निर्देश दिल्यात. या कृतीक आव्हान दिवपी तृणमूल काँग्रेसा खातीर हो निकाल एक आडखळ म्हणून आयला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी ऑपरेशन सिंदूर हे मोदी सरकारान निर्णायक कृतीवरवी आतंकवाद सोपोवपाचे अखंड संकल्पाचे प्रतिबिंब असे म्हळां. तसेच या कारवाये वेळार सशस्त्र दळांच्या अतुलनीय शौर्यान भारताच्या लष्करी इतिहासात भांगराचा अध्याय बरयला असे सांगले. काल नवी दिल्लीत ऑपरेशन सिंदूराच्या पहिल्या वर्धापन दिसा आधी आयोजित केल्या शौर्य नावाच्या कार्यावळीक संबोधन करताना मंत्री सिंग हांणी ही गजाल सांगली. भारतान फाटल्या वर्षा 22 एप्रिलाक पहलगमाचेर जाल्ल्या आतंकवादी हल्ल्याक जाप दितना 7 मे दिसा ऑपरेशन सिंदूर सुरू केल्लो. पाकिस्तानाच्या नियंत्रणाखाला आशिल्ल्या प्रदेशातल्या आतंकवादाच्या मुळाव्या साधन सुविधांचं लक्ष करून हे कारवायेचो उपेग केल्लो. माहिती आणि प्रसारण मंत्रालयान नामनेचे गीतकार, लेखक आणि संचारण तज्ञ प्रसून जोशी हांची भारतातल्या लोकसेवा प्रसारक प्रसार भारतीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्या. श्री जोशी एक नामनेचे सृजनशील व्यावसायिक असून त्यांनी साहित्य, जाहिरात, सिनेमा आणि भौशिक संवादातल्यान व्यापक योगदान दिला. त्यांना प्रभावी लेखनाखातीर आणि खोलायन सांस्कृतिक संवेदनशीलतेखातीर ओळखतात. त्यांनी समकालीन भारतीय माध्यमांच्या कथनांक आकार दिवपाक महत्वाची भूमिका साकारल्या. त्यांच्या वावरात फामाद, चित्रपट गीता, जाहिरात आणि देशभरातल्या वेगवेगळ्या प्रेक्षकांकडेन जोडपी सामाजिक प्रतिध्वनीत कथाकथन हांचा आस्पाव जाता. पदवीपूर्व वैजकीय अभ्यासक्रमाच्या प्रवेशाखातीरची राष्ट्रीय पात्रतासह प्रवेश परीक्षा म्हळ्यार नीट यूजी आयज जातली. परीक्षा दनपारा 2 वरांचेर सुरू जातली आणि सांजे 5 वरांचेर सोपतली. नीटच्या माहिती पत्रिकेप्रमाण परीक्षा केंद्रात निमाणो प्रवेश दनपारा 1:30 मेरेन मेळटलो. पदवी वैजकी शिक्षणात प्रवेश मेळोवपा खातीर राष्ट्रीय चाचणी यंत्रणेकडल्यान 2019 वर्सा सावन नीट यूजी चलता. भलायकी आणि कुटुंब कल्याण मंत्रालय आणि शिक्षण मंत्रालयाची मान्यताय मेळ्या. विदेश वेव्हार मंत्री डॉ एस जयशंकर जमैका, सुरिनाम आणि त्रिनिदाद आणि टॉबेगोक अधिकृत भेट दिवपाक सुरुवात करतात आणि ही भेट ह्या महिन्याच्या 10 तारखेमेरेन चालू उरतली. गिरमिटिया समाजाक लागून ह्या देशांचा भारताकडेन खाशेलो संबंध असा. हे भेटीवेळार जयशंकर तिनूय देशांच्या फुडाऱ्यांक मेळटले असे विदेश वेव्हार मंत्रालयान निवेदनात म्हळां. त्याच्या समपदस्थांकडेन जावपी भासाभासे, द्विपक्षीय संबंध तसेच परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक प्रस्नांचा आस्पाव जातलो. भारत, जमैका, सुरिनाम आणि त्रिनिदाद आणि टोबेगो हांच्यामधल्या राजकीय संबंधांची गती तिगोवन दवरपाच्या आणि या राष्ट्रांकडेन बऱ्याच काळासावन आशिल्ले आणि इष्टागत करपी संबंध आणि घटमूट करपाच्या हेतान ही भेट नियोजित केल्या. राष्ट्रीय राजधानीत उष्णताय ल्हारांक लागून सरकारी आणि खासगी क्षेत्रातल्या सगळ्या मजुरांक दनपारा 1 ते 4 वरां मजगती विसव दिवचो पडटलो असे दिल्लीची मुख्यमंत्री रेखा गुप्ता हांणी सांगले. या संदर्भात दिल्ली सरकारान पहिलीच निर्देश जारी केल्यात अशी माहिती तिणे व्हिडिओ संदेशात दिली. तिणें फुडें दिल्ली येरादारी म्हामंडळाच्या बशींत उदकाची उपलब्धताय उदक आनी ओआरएस आशिल्ल्या बस आश्रयस्थानांचेर जलसेवकांची नेमणूक करप हॉस्पिटलांनी वैजकी तयारी घटमूट करप अशे मुखेल आदार उपाय जाहीर केले. ह्यो खबरो तुमी आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशीक खबरां विभागावरवीं आयकतात.
तुमच्या भोवतणच्या आणि संसारातल्या ताज्या घडणुकांच्या माहिती खातीर आकाशवाणी पणजेच्या म्हादय चॅनलाक मुजरत ट्यून करात. ऐकात सकाळी 7:25 आणि सांजवेळा 7:20 कोकणी प्रादेशिक बुलेटिन, तसेच सकाळी 8:40 आणि सांजवेळा 6:30 कोकणी राष्ट्रीय बुलेटिन. एक्सचेर आमका फॉलो करात आकाशवाणी न्यूज पणजीचेर.
सेल ब्रॉडकास्ट सिस्टम आणि कॉमन अलर्टिंग प्रोटोकॉल सारखिले तंत्रगिन्यान आपणायल्यार आपत्तीक झूज दिवपा खातीर तयार जावपाक खूप बळगे मेळटले अशें केंद्रीय गृहमंत्री अमित शहान सांगला. ह्या उपक्रमाक लागून शासनात सुदारणा जातली आणि दरेका नागरिकाक माहिती वेळार आणि प्रभावीपणान प्रसारित जावपाची खात्री जातली अशें काल सेल ब्रॉडकास्ट अलर्ट प्रणाली सुरू करताना तांणी टिप्पणी केली. आणीबाणी आणि सैमीक संकश्टा संबंधी शिटकावणी दिवपा खातीर हे पद्धतीचो उपेग जातलो. केंद्रीय दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया हांणी सेल प्रसारण प्रणालीचे उक्तावण केले. सेंटर फॉर डेव्हलॉपमेंट ऑफ टेलिमॅटिक्स CTOT दूरसंचार खात्याखाला राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण आणि घर मंत्रालयाच्या सहकार्यान ताची देशी रितीन विकसित केल्या. काल पुराय देशात ह्या पद्धतीची यशस्वी चाचणी झाली. ह्या वेळार देशभरातल्या मोबाईल फोनांचेर आपत्कालीन सावधानताय संदेश प्रसारित झाले. हे प्रक्रियेचो एक भाग म्हण सायरन अलर्टा वांगडा अधिसुचोवणी नागरिकांच्या मोबाईल फोनाचेर धाडली. सैमीक संकश्टा, देखीक सुनामी, भूंयकाप, वीज पडप तशेंच मनशान तयार केल्ल्या आणीबाणीच्या वेळार रसायनीक धोक्याच्या वेळार शिटकावणी बेगीन आणि प्रभावीपणान दिवपा खातीर ही देशी पद्धतीन तयार केल्ली आसा. सध्या ही पद्धत भारतातल्या सगळ्या 36 राज्यांनी आणि केंद्रशासित प्रदेशांनी कार्यरत आसा. आकाशवाणी पणजी केंद्राच्या खबरां विभागावरवी खबरां वाचक तशेंच अणकारक पदा खातीर कराराचेर पात्र उमेदवारांकडल्यान अर्ज मागयल्यात. उमेदवार पदवीधर आसप गरजेचे, पिराय 21 ते 50 वर्सां मजगतीं आसची. अर्ज करपाची निमणी तारीख 17 मे 2026 आसा. कोंकणी भाशेचें गिन्यान तशेंच इंग्लीश कोंकणी आनी कोंकणी इंग्लीश अणकार करपाचें कसब आसचें. प्रसारणा खातीर आवाज योग्य आसपाक जाय. इत्सूक उमेदवारांनी आपलो अर्ज हेड ऑफ RNU आकाशवाणी पणजी आल्तिनो पणजी गोवा 403-001 हांगा सादर करचो. अधिक माहिती खातीर 7020672710 ह्या क्रमांकाचेर वा RNUAIRPanji@gmail.com ह्या ईमेलाचेर संपर्क करचो. भारतीय हवामान खात्यान आयज उत्तरेकडल्या अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा आणि सिक्कीम ह्या राज्यांनी तशेंच दक्षिणेकडल्या केरळ, तमिळनाडू आणि पुडुचेरी राज्यांचेर व्हड प्रमाणात पावस पडपाचो अदमास उक्तायला. लडाख आणि जम्मू काश्मीराचेर गडगड आणि गारांचे वादळ येवपाची शक्यताय आसा. IPL क्रिकेटात काल राती चेन्नईच्या MA चिदंबरम स्टेडियमात चेन्नई सुपर किंग्सान मुंबई इंडियन्साक 8 विकेटींनी हारयलो. मुंबई इंडियन्सान चेन्नई सुपर किंग्सा खातीर 160 धावण्यांचे लक्ष थारायल्ले. लक्ष्याचो फाटलाव करपी CSKन 18.1 ओव्हरींनी 2 विकेटी वगडावन 160 धावण्यो केल्यो. भुवनेश्वरात इंडियन इंडोर उक्ते जोड खेळ आणि पोल वॉल्ट सर्तीत मध्य प्रदेशाचो कुलदीप कुमार हाणें दादल्यांच्या पोल वॉल्टात 5.41 मीटर उडी मारून भांगरा पदक मेळयला. डेन्मार्कातल्या हॉर्सन्स शारात जावपी थॉमस कप बॅडमिंटन चॅम्पियनशिपाच्या फायनलीत आयज फ्रान्साचो चीना आड खेळ जातलो. उबेर कपाच्या फायनलीत आयज चीन दक्षिण कोरिया आड खेळटलो. आणि आता परतून एक फावट काय मुखेल खबरो. अस्तंत बंगालातल्या फलटा विधानसभा मतदारसंघातल्या सहाय्यक मतदान केंद्रासयत सगळ्या 285 मतदान केंद्रांनी वेंचणूक आयोगान फेरमतदान करपाचो आदेश दिला. संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी ऑपरेशन सिंदूर हे मोदी सरकारान निर्णायक कृतीवरवी आतंकवाद सोपोवपाच्या अखंड संकल्पाचे प्रतिबिंब अशें म्हळां. माहिती आणि प्रसारण मंत्रालयान नामनेचे गीतकार, लेखक आणि संचारणतज्ञ प्रसून जोशी हांची भारतातल्या लोकसेवा प्रसारक प्रसार भारतीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक केल्या. पदवीपूर्व वैजकीय अभ्यासक्रमांच्या प्रवेशाखातीरची राष्ट्रीय पात्रता सह प्रवेश परीक्षा NEET UG आयज जातली. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागाचे मुखावेले राष्ट्रीय खबरापत्र तुमकां आयकूंक मेळटले आयज सांजे 6:30 नमस्कार.